नमस्कार, आकाशवाणीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। हिंदूचे नवे वर्स संवसार पाडवो आज भक्तीभावान आनी उमेदीन मनयलो। उच्च न्यायालयाच्यो न्यायाधीशांच्यो बदल्यो आदेश जारी। बेकायदेशीर आनी भेसळयुक्त अन्न विकपे आड एफडीएची मोहीम। आयज संवसार पाडवो। हिंदू पंचांगा प्रमाण आयज चैत्र शुद्ध प्रतिपदेचे नवे वर्स सुरू जाता। साडेतीन मुहूर्तातलो हो एक शुभमुहूर्त अशें मानतात। सकाळी गुढीपूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जाल्यो। शुभमुहूर्त आशिल्ल्या कारणान घरप्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची पायाभरणी करप, नवो धंदो वेवसाय सुरू करप अशी कितलीशीच कामां दीस बरो मानून सुरू जाली। तशेंच चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नम अशे 9 दीस राम नवरात्र मनयतात। देखून रामाच्या तशेंच हेर देवळांनी राम नवरात्र उत्सवाच्यो भजन, किर्तन, नामस्मरण अश्यो कार्यावळी सुरू जाल्यो। हिंदू पंचांगा प्रमाण वर्साचे 3.5 मुहूर्त शुभ मानतात। तातूंत संवसार पाडवो, दसरो, अक्षय तृतीया आनी गोरवांचो पाडवो म्हळ्यार कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्ध अशी मेळून 3.5 मुहूर्त जातात। देशाच्या हेर वाठारा प्रमाण आयज गोंयात हिंदूचे नवे वर्स संवसार पाडवो मनयलो। घराच्या दाराचेर आंब्याच्या पानांचे तोरण बांधपासयत सगळ्यांनी आंगणात रांगोळी काढली। आयज संवसार पाडव्याक नव्या वर्साची सुरवात जाता। ते निमतान सगळे जाण घरा मुखार गुढी उभारतात। हाका लागून शारी तशेंच गांवगिऱ्या वाठारांत घरा मुखार आयज गुढी दिसताल्यो। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी साखळे हांगा घराचेर गुढी उभारून संवसार पाडवो मनयलो। समेस्त गोंयकारांक तांणी संवसार पाडव्याची परबी भेटयल्या। आज सकाळी म्हापशां साखळेसयत मुखेल शारांनी नव्या वर्साक येवकार दिवपी शोभायात्रा जाल्यो। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी साखळे जाल्ले शोभायात्रेत वांटो घेतलो। नव्या वर्सा निमतान सांस्कृतीक कार्यावळी जाल्यो। फोंड्या तालुक्यात सकाळ सावन वेगवेगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांनी संवसार पाडव्याचे निमतान प्रभात फेरी, मोटरसायकल रॅली आणि प्रवचन आयोजित केल्ल्यान गुढी पाडवो उत्सव व्हडा उमेदीन आणि खुशेन मनयलो। फोंडेच्या क्रांती मैदानार फोंडा हिंदू संघटनेन रॅली आयोजित केली आणि उपरांत गुढी पाडव्याच्या निमतान एक खाशेली कार्यावळ घडून हाडली। बोरीच्या हिंदू असोसिएशनान सिमेश्वर देवळासावन तिशे बोरीच्या नवादुर्गा मेरेन मोटरसायकल रॅली घडून हाडली आणि तातूंत शेकड्यांनी तरणाट्यांचो वांटो आशिल्लो। बोरी वाठारातल्या तरणाटे संस्थेन बोरीतल्या सिद्धनाथ पर्वताचेर गुढी स्थापन करून गुढी पाडवो उत्सव मनयलो। फोंड्या तालुक्याच्या नामनेच्या देवळांत संवसार पाडव्याच्या उत्सवाच्या निमतान एक खाशेली सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यावळ आयोजित केली। रामनाथी फोंड्या हांगाच्या रामनाथ देवळांत, कवळे हांगाच्या शांतदुर्गा देवळांत, महालक्ष्मी हांगाच्या महालक्ष्मी देवळांत, नागेशी हांगा नागेश देवळांत, मंगेशी मंगेशीच्या देवळांत आनी हेर देवळांनी संवसार पाडव्याच्या निमतान धार्मिक कार्यावळी आयोजित केल्यो। म्हार्दोळच्या म्हालसा नारायणी देवळांत गुढी पाडव्याच्या निमतान शतकलश अभिषेक आनी हेर धार्मिक कार्यावळी आयोजित केल्यो। ते उपरांत पुरोहित मदन भटान देवीच्या चौकात पाडव्याच्या निमतान पंचांग वाजून भक्तांक ह्या वर्साच्या पंचांग फलाविशी माहिती दिली। उपरांत आरती आनी महाप्रसाद जावन कार्यावळ सोपली। सांजवेळच्या सत्रात वेगवेगळ्या सांस्कृतिक संस्थांनी नव्या वर्साच्या निमतान तालुक्याच्या वेगवेगळ्या वाठारांनी वेगवेगळ्यो सर्ती घडून हाडल्यो। कांय देवळांनी किर्तन आनी प्रवचनाचे आयोजन केल्ले। साखळेच्या गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेचो 24वो पदवीदान सुवाळो हालीच जालो। इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनीच्यो मुखेल कार्यकारी अधिकारी विशाखा राम ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून हजर आशिल्ल्यो। मास्टेक इंडिया सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक अशांक देसाय हांणी ह्या कार्यावळीची येजमानकी चलयली। जीआयएम संस्थेचे डॉ अजित परुळेकर, डॉ टी व्ही राव, डॉ दिव्या सिंघल आनी हेर प्राध्यापक ह्या सुवाळ्याक हजर आशिल्ले। 415 विद्यार्थ्यांक ह्या वेळार पदव्यो दिल्यो। विशेष प्राविण्य मेळिल्ल्या 13 जाणांक भांगरा पदक फावो जाले। बोरीतल्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाचो दशकपूर्ती सुवाळो थाटात मनयलो। ह्या वेळार जाल्ल्या कार्यावळीत उत्तर गोंय जिल्हा पंचायत मुख्याधिकारी डॉ अजय गावडे मुखेल सोयरे म्हणून हजर आशिल्ले। तशेंच खासा निमंत्रित म्हणून चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र भोबे आनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोंय शाखा मुखेली नवदुर्गा देवस्थानाचे अध्यक्ष श्याम प्रभू देसाय, साईबाबा देवस्थानाचे अध्यक्ष दिनेश रायकार, स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळ अध्यक्ष प्रकाश प्रभू, थळाव्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष मीनानाथ उपाध्ये, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शेखर सावंत, महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस दिव्यांका नायक, सांस्कृतिक सचिव तिशा सिंग आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। ह्या वेळार फाटल्या 10 वर्सात महाविद्यालयात शिकलेल्या आदल्या 10 विद्यार्थ्यांनी दिवो पेटोवन दिपोत्सव मनयलो। ह्या वेळार वर्सभरात जाल्ल्या वेगवेगळ्या सर्तींची इनामां मानेस्तांच्या हस्तुकी भेटयली। ह्या वेळार उलयतना मुखेल सोयरे डॉ अजय गावडे हांणी ह्या संस्थेतल्यान पास जाल्ल्या विद्यार्थ्यांक समाजातल्या वेगवेगळ्या पांवड्यार नामना मेळोवपाक लागल्या, येस मेळोवप हो एक प्रवास अशें सांगून ह्या स्पर्धात्मक युगात निश्चय, शिस्त आनी समर्पण हे गूण आपणावचे अशें म्हळें। बुरीचे स्वामी विवेकानंद कॉलेज सैमीक वातावरण वसला आनी विद्यार्थ्यांक सैमा वांगडाच दर्जेदार शिक्षण घेवपाक मेळटा अशें खासा आमंत्रीत सोयरे राजेंद्र भोबे हांणी आपल्या उलोवपांत सांगले। आयचे युग स्पर्धात्मक आसा आनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी काळांत वाचन संस्कृताय रुजोवपाक जाय अशें मत तांणी उक्तायले। तशेंच विद्यार्थ्यांनी दिसाळी वाचपाक जाय अशें मत तांणी म्हळें। वाणिज्य विशय शिकतना जीएसटी, आयकर, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड ह्या विशयांचेर खोलायेन अभ्यास करपाची गरज आसा अशें तांणी म्हळें। विनयनाथ उपाध्याय हांणी आपलो उलोवपांत फाटल्या 10 वर्सांचो प्रवास सांगलो आनी संघटनेच्या वाडपाक आनी इमारतीच्या बांदकामा खातीर खासो आदार दिवपी सर्गेस्त उद्देजक आनी समाजसेवक दिनेश वाघेला हांकां श्रद्धांजली ओपली. उत्तम एनएसएस स्वयंसेवक म्हणून उत्तम गावडे हाका ह्या संदर्भात खाशेलो पुरस्कार फावो जालो तर प्रमोद गावडे खाणेपारकार श्रेया साळेलकार छाया मिराशी हांकां उत्कृश्ट खेळाडू म्हणून इनामां भेटयली. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांतल्यान पीएचडी पुराय केल्ल्या डॉ शेखर सावंत श्रीपाद मराठी आनी डॉ यशोधन खरडे हांचोय भोवमान केलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. मुंबय उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण गोंयातल्या न्यायाधीशांच्यो बदली जाल्यात. न्यायाधीश इर्शाद आगा हांची उत्तर गोंय मुखेल सत्र न्यायाधीश म्हणून तर न्यायाधीश शेरीन पॉल हांची दक्षिण गोंय मुखेल न्यायाधीश म्हणून बदली केल्या. हे शिवाय स न्यायाधीशांच्यो बदलीचो आदेश जारी जाला. मुंबय उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हांच्या वतीन महानिबंधक आर्यन जोशी हांणी हे आदेश काडल्यात. जिल्हा न्यायाधीश सायनारा लाड हांची बाल न्यायाधीशाच्या अध्यक्षपदार तर न्यायाधीश विजय आंब्रे हांची गोंय राज्य विधीकरणाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केल्या. वरिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीश शिल्पा पंडीत न्यायाधीश सारिका फळदेसाय न्यायाधीश कार्लोस सातान डिसिल्वा हांकां पयलीच्या सुवातेर धाडल्यात. न्यायाधीश सई प्रभुदेसाय हांकां दक्षिण गोंय जिल्ह्यात नेमणूक जाल्या. कनिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीश निलिमा काणकोणकार हांकां म्हापशा प्रथम वर्ग न्यायालयात एका वर्साची मुजत वाट दिल्या. न्यायाधीश अक्षता काळे हांकां 70 वळपय प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून तर न्यायाधीश वासीम रिझवी हांकां दिवचल प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून बदली केल्या. हे बदलीचे आदेश बेगोबेग काढचे अशे पत्रात म्हळा. बेकायदेशीर आनी भेसळयुक्त अन्नाचो वेवसाय करपी वेवसायिकांचेर कारवाय करून अन्न आनी वखदा प्रशासनान न्याय दंडाधिकाऱ्याच्या मुखार 5 खटले दाखल केल्यात आनी उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्हाधिकाऱ्याच्या मुखार 33 खटले दाखल केल्यात. तशेंच ह्या वेवसायिकाकडच्यान 3 लाखां परस चड अधिक दंड वसूल केला. खात्याच्यो धाडी चालूच आसा. 2023 खात्यान सुमार 2855 अन्नांचे नमुने सर्वेक्षण केल्ले आनी 1092 वैधानिक नमुने एकठांय केल्ले. गिरायकांनी कागाळ करतकच बेगोबेग खाते कारवाय करता. कायदो आनी सुदारणा लागू करपा वांगडा जागृकताय आनी प्रशिक्षणाच्यो कार्यावळी खात्यामार्फत आयोजित करतात. शिगमोत्सवातल्यान मांडजत ह्या गीतांचो उगम ग्रामीण वाठारात जाला. आमची संस्कृती हीच आमची खरी वळख आशिल्ल्यान गोंयची पारंपारीक लोककला ही एके पिळगेकडल्यान दुसऱ्या पिळगेकडेन पावोवपाची आनी ती वाढोवपाची गरज आसा अशी सावयवेरेचे आदले सरपंच आनी आदलो जिल्हा पंचायत वांगडी मोहन हेरेकार हांणी म्हळें. फोंडे म्हालांतल्या बेतकी केरीचे रानसाद संघटनेन आयोजित केल्ल्या शिगमोत्सवातल्या पारंपारीक मांडजत 2024 सादरीकरण सुवाळ्याच्या उक्तावणा वेळार ते उलयताले. सावयवेरेच्या पंचायत मैदानात जाल्ल्या ह्या सुवाळ्याक मोहन हेरेकार हे मुखेल सोयरे म्हण हजर आशिल्ले तर तांच्या वांगडा खाशेले निमंत्रित म्हणून दिवाकर सालेलकार संघटनेचे अध्यक्ष खुशाली तळेकार उपाध्यक्ष राजेश सावयकार भांडारी उमेश नायक वांगडी पांडुरंग नायक आनी नितीन नायक हजर आशिल्ले. गोंय मुक्तपूर्वी काळात सावन ग्रामीण वाठारात शिगमोत्सव मनयतात. गोंयचे संस्कृतीची जाणविकाय आनी वळख करून दिवपा खातीर अशे तरेच्यो कार्यावळी आयोजित करप सामक्यो गरजेच्यो आसा. रानसाद संघटनेन हो आगळो वेगळो असो मांडजत सादरीकरण सुवाळो आयोजित केल्ल्यान ह्या संघटनेची तुस्त करपाक जाय अशे मोहन वेरेकर ह्या वेळार उलयले. शिगमो हे आमच्या गोंयचे संस्कृतीचे एक प्रतीक. पुर्तुगेजांनी गोंयची संस्कृती नानपयत करपाचे यत्न केल्ले पूण आमच्या पूर्वजांनी ही संस्कृती आनी लोककला तिगोवन दवरली अशे दिवाकर सल्लेकार उलयले. मांडजत हो एका पिळगेकडल्यान दुसऱ्या पिळगेकडेन गेला. शिगमो हो पुराय गांवाच्या लोकांचो आशिल्ल्यान कसलोच भेदभाव माळगी नासतना ते व्हडा संख्येन आनी व्हडा दबाज्यान म्हणपाक जाय. आमच्या गोंयची कला शिगमो आनी संस्कृती तिगोवप आनी सांबाळप हे दर एका मनशाचे कर्तव्य आसा अशे सालेलकार हांणी मुखार म्हळें. बनारसी पान आनी गुलाबाचे अत्तर तयार करपाक जी प्रक्रिया लागता तशीच प्रक्रिया लेखकांनी आपणावन लोकांक आपल्या साहित्यातल्यान खोस दिवपाक जाय अशे नामनेचे साहित्यीक दत्ता दामोदर नायक हांणी म्हळां. मंगळुरूत जाल्ल्या विश्व कोंकणी केंद्रात मायकल डिसोजा व्हिजन कोंकणी पुस्तक प्रकाशन येवजणेच्या उक्तावण सुवाळ्याक ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले. ह्या सुवाळ्याक सीए नंदगोपाल शणै नामनेचे कवी मेल्विन रॉड्रिक्स टायटस नोरोना एच एम पर्नाल विश्व कोंकणी केंद्राचे विश्वस्त मंडळी विल्यम डिसोजा कस्तुरी मोहन पै बी आर भट आनी डॉ बी देविदास पै आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. दत्ता नायक हांणी साहित्याच्या विंगड विंगड तासांविशी उलयतना साहित्य हे लोकांक सोंपेपणान समजुपी आनी आनंद दिवपी आसपाक जाय अशें म्हळें. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. हिंदूचे नवे वर्स संवसार पडवो आयज भक्तीभावान आनी उमेदीन मनयलो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्यो बदल्यो आदेश जारी. बेकायदेशीर आनी भेसळयुक्त अन्न विकप्या आड एफडीएची कारवाय. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.